नमस्कार, जय श्री राम। मी सोमाया देवी, महादेव परदेशी, आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधून श्री रोहित भानुदास चांदोडे, सौ कल्पना सुनील महाले व श्री चेतन संजय गवळी, आम्ही सर्व भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करत आहोत। माझी आपणास नम्र विनंती आहे की कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी। ही नम्र विनंती, धन्यवाद।